एक जगति प्रतिपा पत्रन सोहे करुणि निमित्त जग कारणे प्रकटि निश्चित ब्रह्मा हर हरि चा अवतार शरणागता सतारण हार अंतरयामे सच्चित सुख सद्गुरु द्विभुजगि से सुमुख अन्नपूर्णा झोड़ी हाती शोभे शांति कमंडलु हाती काय चतुर्भुज षड्भुज सार अनंत बाहु तो निर्धार चरणी आलो बाल अजान उठ दिगंबर सुट तो प्राण ऐके सहस्त्रार्जुनाचि सार दुष्ट होनी तू साक्षात रिद्धि सिद्धि तू देसी अपार अंति मुक्ति महापद सार कशास करसे आज विलंब तुझ बिन मजसी नच आलंब तारिलास द्विज विष्णु शर्मा श्राद्ध जे विसी पाहुनि प्रेमा जंब दैत्य प्रासे देवाना करुणि कृपा रक्षिले सत्याना दिति सुत माया विस्तारी इंद्र करे त्याझरी मारी ऐशा कितीक केल्या नीला वर्णु कोण शकेल त्याला भक्त कार्यास धावून येसी मन निष्कामतयाचे करिसी बोधे परशुराम यदूला अकाम प्रल्हादासी मिळाला ऐसे कृपा तुझीच अगाध कान ऐकिसी माझी साद भाव अंत पाहेन अंता अवचित ना करी शिशुचा अंता प्रेम द्विजा स्त्रीचे ही मिळाले निसंदेह पुत्र रूप घडले कलियुगी स्मरतृगामी कृपाळ धोब्या तारी करी सांभाळ तारे विप्रा पूरज्वरातुन ब्राह्मण शेठ उद्धरिला तत्क्षण करेन क्षमा झाला उद्धार ये कर कृपा दृष्टि एकवार शुष्क काष्ठास पान लागले मजवरी उदासीन का झाले जर जर वृद्धेची ही स्वप्ने केली सुफल तू पूर्णपणे दूर करूनी विप्राचे कोड पुरविले सतू त्यांचे लाड दुभविले सतू वांझमशीला हरुनि दैन्य तो शिले त्याला वाल खाऊनी स्वये तोषला प्रेमे सुवर्ण घट दिधला ब्राह्मण स्त्रीचा मृत नवर्याला संजीवन तू दिधले त्याला पिशाच पीडा केलीस दूर विप्र पुत्र उठ विलास शूर शुद्र हरी जो विप्र मदात भक्ति रक्षित्री विक्रमतात एक क्षणी तंतुक भक्ताला शैल्य पर्वती पोचविला दिसे एक ही अष्टस्वरूप धरी देव बहुरूप अरूप तो शुनि निज हा भक्त सुजात दिधली ही प्रचिति साक्षात काळे पेड़ा यवन नृपाची चिंता न च तुझ जाती पातीची येऊनि रामन कृष्ण रूपात केल्या लीला तू अगणित तरले पत्थर गणिता व्याध पशुपक्षांची तुझला साध तुझे नाम अधमा उद्धरते गाता काम कैचना सरते आधे व्याधे उपाधि सारा स्मरण मात्र त्या टळते सारा चले मोठ नाचे तुक शक्ति स्मरता नर पावत से मुक्ति डाकिनी शाकिनी महिषासुर भूत पिशाचे जंद सूर होई मूठ क्षणाते नष्ट दत्त धून आळविता स्पष्ट जेगाते धूपास करोनी मनापासुनी दत्त बावनी स्वय सुधरतील सारे लोक उरेल न कण भरही शोक होई सिद्धि तयांची दासी दुःख दैन्यना पिडेल त्यासी पावन गुरुवारांचा नेम करे पाठ बावन सप्रेम यथा शक्ति करे नित्य नियम दंडी कधी तयानायम बहुरूपी हा एक अभंग भजता नडे न माया रंग सहस्त्र नामी सत्य नाम ते दत्त दिगंबर अंति उरते वंदो तुझला वारंवार वेद चि श्वास तुझे साकार जिथे वर्णिता थकले शेष रंक असामी कोण विशेष अनुभव तृप्तीचे उद्गार हसे तयाला पडेल मार तापसी तत्व मसीहा देव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव बोला जय जय श्री गुरुदेव।